उत्पत्ती प्रकरण 33 याकोब व एसाव यांच्यात झालेला सलोखा। यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले, तो एसाव 400 माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले। तेव्हा त्याने लिया व राहेल आणि त्या दोन दासी यांच्याकडे आपापली मुले दिली। त्याने दासी व त्यांची मुले सर्वापुढे, त्यांच्या मागून लिया व तिची मुले आणि सर्वांमागून राहेल व योसेफ यांना ठेवले। तो स्वतः त्या सर्वांच्या पुढे चालत गेला आणि भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने 7 वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले। तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला। त्याने त्यास आलिंगन दिले, त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले। एसावाने दृष्टी वर करून बायकामुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, तुझबरोबर हे कोण आहेत? तो म्हणाला, आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले होत। तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्यास नमन केले। मग लिया व तिची मुले यांनीही जवळ येऊन त्यास नमन केले आणि त्यांच्या मागून योसेफ व राहेल यांनी जवळ येऊन त्यास नमन केले। मग त्याने म्हटले, मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला? तो म्हणाला, माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून। एसाव म्हणाला, माझ्यापाशी विपुल आहे, माझ्या बंधो तुझे तुलाच राहू दे। याकोब म्हणाला, नाही नाही, आपली माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झाला आहात, तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच, कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्व काही आहे। त्याने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली। मग एसाव त्याला म्हणाला, चला आपण वाटेस लागून पुढे जाऊ, मी तुझ्या पुढे चालतो। याकोब त्यास म्हणाला, माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत आणि दूध पाजणाऱ्या शेळ्या मेंढ्या व गाई यांचे मला पाहिले पाहिजे। त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल। तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा आणि माझी गुरे मेंढरे व मुले यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन। मग एसाव म्हणाला, माझ्याजवळच्या लोकांपैकी काही तुझबरोबर ठेवू दे। तो म्हणाला, कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे पुरे। तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरास परत जावयास निघाला। याकोब मजला करीत सुक्कोथास गेला। तेथे त्याने आपणासाठी घर बांधिले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ म्हणजे खोपट्या असे पडले। याकोब पदन अरामापासून प्रवास करीत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोचला आणि नगरापुढे तळ देऊन राहिला। जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या वंशजांकडून 100 कसीटा देऊन विकत घेतली आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल एलोहे इस्रायल म्हणजे देव इस्रायलाचा देव असे ठेविले।